1645 साली शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा संकल्प सोडला त्याला आता 30 वर्ष झाली होती. स्वराज्य स्थापनेचा संकल्प सत्यात उतरला होता, स्वराज्य आकाराला आलं होतं. 360 गड, 1 लाखाचं सैन्य आणि देशभर पसरलेला दरारा. शेती, शिक्षण, उद्योग, कला सर्वच आघाड्यांवर स्वराज्य फुलत होतं. अशा वेळी काशी क्षेत्रीचे प्रकांड पंडित श्री गागा भट्ट यांना जाणवलं की महाराजांना अजून सिंहासन नाही. आपलं राज्य झालं, स्वराज्य झालं, पण याची जाणीव राज्यातल्या जनतेला झाली पाहिजे, प्रत्येकाला झाली पाहिजे. मी गुलाम नसून स्वतंत्र आहे, हे माझं स्वराज्य आहे, हे अभिमानानं जनतेला सांगता आलं पाहिजे. आणि यासाठी राजांनी सिंहासनाधिष्ठित होणं गरजेचं आहे. दख्खनच्या दौलतीच्या नौबती साऱ्या देशभर ऐकू गेल्या पाहिजेत. गागा भट्ट स्वतः महाराजांकडे आले आणि आपला विचार राजांना सांगितला.
आम्हास आणि ब्रह्मवृंदास वाटते राजियानी तख्तावर बसोनी राज्य करावे.
ही तर धर्माची आज्ञा मान्य. आणि मोठ्या झोकात तयारी सुरू झाली राज्याभिषेकाची. तख्ता जागा म्हणजे राजधानी म्हणून रायगड निवडला गेला. प्रतापगडावर जाऊन महाराजांनी अष्टभुजा आदिशक्ती तुळजा भवानीला 1.25 मण सोन्याचं सुवर्णछत्र अर्पण करून देवीची महापूजा केली. महाराज क्षत्रिय कुलोत्पन्न होते, पण त्यांची मुंज झालेली नव्हती, म्हणून आधी त्यांची मुंज केली गेली. अग्निसाक्षीनं महाराजांनी गायत्री मंत्राची दीक्षा घेतली. ते सूर्याचं दिव्य तेज आम्ही सदैव चिंतितो, ते दिव्य तेज आमच्या बुद्धीला प्रेरणा देवो. त्यानंतर महाराजांची सुवर्णतुला करण्यात आली. यासाठी 17,000 होऊन लागले. त्यांचा नंतर दानधर्म करण्यात आला. आणि आनंद नाम संवत्सरे शालिवाहन शके 1596 ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजेच शनिवार दिनांक 6 जून 1674 रोजी उषःकाली 5 वाजता गागा भट्ट आणि इतर पंडितांनी वेद मंत्र पठण सुरू केलं. आणि त्या वेदघोषात महाराज सिंहासनाधिष्ठित जाहले. 16 कुमारिका आणि 16 सुवासिनींनी महाराजांना ओवाळलं. गागा भट्टांनी मोत्यांची झालर लावलेलं रत्नजडित राजछत्र महाराजांच्या मस्तकावर धरलं आणि उच्च स्वरात घोषणा केली. महाराज राजे आज शिवछत्रपती झाले.
बादब बा मुलाहिजा क्षत्रिय कुलावतंस महाराज सिंहासनाधीश्वर राजा शिवछत्रपती की
जय.
राजा शिवछत्रपती की
जय.